दोन शब्द, आस्तिक आणि नास्तिक. ईश्वराला जो मानतो तो आस्तिक, जो मानत नाही तो नास्तिक. अशाच एका नास्तिकानं एकदा मला विचारलं, देवाचं भजन का करायचं बरं? मी त्याला म्हटलं, आपल्या हिंदवी संस्कृतीनं असा संस्कार केला की कुठल्याही देवाचा जयघोष जेव्हा आपण करतो तेव्हा हा जयघोष वातावरणात जाऊन 364 वेळा आपल्याकडेच प्रतिध्वनीच्या रूपात ना येतो, पण येताना तो रूप घेऊन येतो ते मांगल्याचं, आशीर्वादाचं. अरे वेड्या, आजच्या या विज्ञान युगात कोणी कोणाला एक रुपया फुकट देत नाही. सद्गुरूंचा आशीर्वाद नुसत्या भजनाने मिळणार असेल तर त्यात काय वावगं बघा.
भजन करावो, भजन करावो, नर हो सद्गुरु भजन करा, नर हो सद्गुरु भजन करा, नर हो सद्गुरु भजन करा, भजन कराओ, भजन कराओ, भजन कराओ, भजन कराओ, नर हो सद्गुरु भजन करा, नर हो सद्गुरु भजन करा, नर हो सद्गुरु भजन करा.
तनु मन धन पाई अर्पुणी, तनु मन धन पाई अर्पुणी,
तनु मन धन पाई अर्पुणी, तनु मन धन पाई अर्पुणी.
निश दिन ध्यान करा, करा सुनी, गुरु भक्ति नौकेत बै सुनी,
गुरु भक्ति नौकेत बै सुनी, गुरु भक्ति नौकेत बै सुनी.
दुस्तर भवन दितरा, तरा प्रतापे जाऊनी मिळा,
नाम प्रतापे जाऊनी मिळा, नाम प्रतापे जाऊनी मिळा.
नाम प्रतापे जाऊनी मिळा.